पहिले इतिहास अध्याय 10 आणि पलिष्टी इस्रायलाविरुद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्रायल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अभिनादाब आणि मल्कीशुआ या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले. शौलाविरुद्ध त्यांनी घनघोर युद्ध केले आणि तिरंदाजांनी त्यास गाठले. तो तिरंदाजांमुळे असह्य यातनेत होता. नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाईट रीतीने वागतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही. तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वतःची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला. जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला. अशा प्रकारे शौल आणि त्याचे 3 पुत्र व त्याच्या घराण्यातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले. जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्रायल मनुष्याने पाहिले की शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले. मग असे झाले की दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले. त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकास कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले. त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शीर दागोनाच्या मंदिरात टांगले. पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एल्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि 7 दिवस उपवास केला. शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पालन केले नाही. परंतु भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे सल्ला विचारण्यास गेला. त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशयाचा पुत्र दाविद याच्याकडे राज्य सोपवले.